ಮಹಾಶಿವ ಕಾತಂದೇ ಸುನ್ ಲೋ ಸಭಿ ದಿಶಾಓ ಮೇ ಆ ಜಾಓ ಮೇರೆ ಲಾಡಲೋ ರಾಜಯೋಗ ಕೀ ರಾಹೋ ಮೇ ಆ ಜಾಓ ಮೇರೆ ಲಾಡಲೋ ರಾಜಯೋಗ ಕೀ ರಾಹೋ ಮೇ
ಪೂಜ ರಹಾ ಶಿವ ಕಾ ಸಂದೇ ಸುನ್ ಲೋ ಸಭಿ ದಿಶಾಓ ಮೇ
ಜಾಓ ಮೇರೆ ಲಾಡಲೋ ರಾಜಯೋಗ ಕೀ ರಾಹೋ ಮೇ
ಆ ಜಾಓ ಮೇರೆ ಲಾಡಲೋ ರಾಜಯೋಗ ಕೀ ರಾಹೋ ಮೇ
ಜು ರಹಾ ಶಿವ ಕಾ ಸಂದೇ
ಶಿವ ಪಿತಾ ಕಾ ಝಂಡಾ ಪಹರ ರಹಾ ಹೈ ಪಿತಾ ಕಾ ಝಂಡಾ ಫಹರ ರಹಾ ಸಂಸಾರ ಕೇ ಕೋನೆ ಕೋನೆ ಮೇ ಭೂಮಂಡಲ ಸಾರಾ ಬದಲ ರಹಾ ಅಬ ದೇರ್ ನ ಸತಯುಗ ಹೋನೆ ಮೇ
ಪಿತಾ ಕಾ ಝಂಡಾ ಫಹರ ರಹಾ ಸಂಸಾರ ಕೇ ಕೋನೆ ಕೋನೆ ಮೇ ಭೂಮಂಡಲ ಸಾರಾ ಬದಲ ರಹಾ ಅಬ ದೇರ್ ನ ಸತಯುಗ ಹೋನೆ ಮೇ
ಪಿತಾ ಕಾ ಝಂಡಾ ಫಹರ ರಹಾ
ರೋಮ ರೋಮ ಹರಸಾತಾ ಹೈ ಜಬ ಶಿವ ಬಾಬಾ ಕಾ ಊಂಚಾ ಝಂಡಾ ಲಹರ ಲಹರ ಲಹರಾತಾ ಹೈ ಲಹರ ಲಹರ ಲಹರಾತಾ ಹೈ ಕಲುಷಿತ ಆಸುರಿ ಶಕ್ತಿಯೋ ಕಾ ಸಂಹಾರ ಕರೇಗಾ ಯೇ ಝಂಡಾ ಕಲುಷಿತ ಆಸುರಿ ಶಕ್ತಿಯೋ ಕಾ ಸಂಹಾರ ಕರೇಗಾ ಯೇ ಝಂಡಾ ಸಾರೆ ಜಗ ಕಿ ಡೂಬಿ ನೈಯಾ ಪಾರ ಕರೇಗಾ ಯೇ ಝಂಡಾ ಪಾರ ಕರೇಗಾ ಯೇ ಝಂಡಾ ಹಾಹಾಕಾರ ಮಿಟಾ ಕೇ ಜಯ ಜಯ ಕಾರ ಕರೆಗಾ ಯೇ ಝಂಡಾ ಸ್ವರ್ಣಿಮ ದುನಿಯಾ ಲಾನೆ ಕಾ ಚಮತ್ಕಾರ ಕರೆಗಾ ಯೇ ಝಂಡಾ ಮುಕ್ತಿ ಜೀವನ ಮುಕ್ತಿ ಕಿ ಸಬ್ಬ ರಾಹ ದಿಖಾತಾ ಹೈ ಜಬ ಶಿವ ಬಾಬಾ ಕಾ ಊಂಚಾ ಝಂಡಾ ಲಹರ ಲಹರ ಲಹರಾತಾ ಹೈ ತನ್ ರೋಮಾಂಚಿತ ಮನ ಪುಲಕಿತ ರೋಮ ರೋಮ ಹರ್ಷಾತಾ ಹೈ ಜಬ ಶಿವ ಬಾಬಾ ಕಾ ಊಂಚಾ ಝಂಡಾ ಲಹರ ಲಹರ ಲಹರಾತಾ ಹೈ
ತುಮನೆ ಹಮೇರ ಖುಷಿ ವರದಾನ ದಿಯಾ ಹೈ ನಿತ್ಯ ಕಭಿ ಪೂರೆ ಕರೇ ಫರಮಾನ ಬಹು ಸಾರೇ ನಿತ್ಯ ಕಭಿ ಪೂರೆ ಕರೇ ಫರಮಾನ ಬಹು ಸಾರೇ
आज शांतिवन से पांडवभवन से हॉस्पिटल से और भी अन्य स्थानों से भाई बहने ज्ञान सरोवर में झंडारोहण के लिए इकट्ठे हुए हैं
How fortunate you are that you have come to Baba's land. Lots of congratulations on the day of incarnation of Baba. So nice to see so many of our children here. It's such a good fortune for us.
See,
Karuna Bhai is here. Who else has come? Baba is very near and dear children have come. Each one is unique. Each man is different and loved by Baba. See, Baba has schooled me here. Ishudadi is here. How fortunate she can be. It's our birthday too. So let us clap without a day.
It's very auspicious day that we are here celebrating Shiv Baba's and our own new life, new birth. Sabhi ko bahut bahut Mahashivratri ki mubarak ho, mubarak ho, mubarak ho. ये एक ऐसा त्यौहार है जो सारे विश्व में अद्भुत है, अनोखा है और जिसमें परमात्मा पिता का सत्य परिचय मिल जाता है. हम आत्माओं को अपना भी सत्य परिचय मिल जाता है. जब तक परिचय नहीं तो कितना भटकते रहते हैं. और आज जिनको परिचय मिला, देश विदेश के भाई बहने सभी यहाँ पर झंडा भी लहरा रहे हैं, दादी जानकी के साथ और दादियों के साथ यहाँ बैठ करके खूब सेलिब्रेट भी कर रहे हैं और साथ साथ अपने जन्मदिन की भी बहुत बहुत स्वयं को बधाई दे रहे हैं. तो सभी को शिवरात्रि की और अपने अलौकिक जन्म की बहुत 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 बधाई हो.
They say, move forward, move forward, move forward to such an extent that you become Bab Saman, and this is what Baba wants us on this day.
Hardik Swagat Hai, Loki Kai Shantivan Se, Pandu Bhavan Se Vagere Aayi Hai, Aapka Hardik Swagat Hai Is Gyan Sarovar Ke Angan Mein. To Aaj Hum 81st शिव जयंती सेलिब्रेट कर रहे हैं. तो ये शिव जयंती हमारे लिए सबसे बड़ा पर्व है. आप सभी को जन्मदिन की मुबारक हो, मुबारक हो, मुबारक हो. तो बाबा ने हमें ये काम दिया है कि अभी बच्चे अपनी ऐसी अवस्था बनाए जो बाप समान बन जाए तो क्या होगा के बाप की प्रत्यक्षता होंगी. क्योंकि हमारे जीवन का यही गोल लक्ष्य है, बाप समान बनना है और बाबा को प्रत्यक्ष करना है. तो इसलिए बाबा के कार्य में हम चलते रहेंगे.